चीनीमंडी.com पॉडकास्ट। ब्राझीलमध्ये इथेनॉल निर्यातीत वाढ। ब्राझीलने ऑक्टोबरमध्ये 429.89 मिलियन लिटर इथेनॉलची निर्यात केली, जी 2013 नंतर सर्वात अधिक मासिक प्रमाण आहे। 6 नोव्हेंबरला जारी ब्राझीलच्या सेक्रेट ऑफ फॉरेन ट्रेडच्या आकड्यांनुसार वर्षापूर्वी 10 महिन्यांमध्ये इथेनॉलची जी निर्यात एकूण 2.16 बिलियन लिटर आहे, जी 2019 अवधीच्या तुलनेत 36.6% अधिक आहे। जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत इथेनॉलच्या निर्यातीने राजस्व 959.31 मिलियन पर्यंत पोहोचले, जे वर्षानुवर्षे 15.6% होते। ऑक्टोबर मध्ये ब्राझीलच्या कारखान्यांनी इथेनॉलची निर्यात 184.87 मिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचवले, जे गेल्या वर्षी या महिन्याच्या तुलनेत 75.4% अधिक आहे।